काल ना अगदी कमाल बऱ्याच लोकांनी परफॉर्मन्सेस केलेले आहेत आणि काल ऑन द स्पॉट बऱ्याच लोकांना गिफ्ट्स मिळाले, पण ज्यांना नाही मिळाले त्यांनी सुद्धा काय करायचंय सांगतेय. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर एमएच 935 में महक के साथ आपकी बातें चल रही हैं. और जिनका गिफ्ट नहीं मिला है ना कल, त्यांनी काय करायचंय, रेड एफएमच्या ऑफिसला यायचं आणि तिकडनं गिफ्ट कलेक्ट करायचं. म्हणजे शिवाजी पुतळ्याच्या बाजूला सन्मान प्रेस्टिज टॉवर जे आहे तिकडे सेकंड फ्लोरवरती ऑफिस आहे, तिकडे या आणि तुमचं गिफ्ट कलेक्ट करून घेऊन जा. फिलहाल मैंने आपसे ये पूछा था कि आपको मुझसे मिलकर कैसा लगा, कल के इवेंट के बारे में क्या आपका ओपिनियन है बताइए. यहाँ पर कॉल आया जा रहा है मुझे.
एकदम काल एकदम तुम्ही सरप्राईजच दिलं येऊन आम्हाला घरी. मला म्हणजे कधी विश्वास आश्चर्यच वाटलं.
ओके,
लाईफमध्ये कुणीतरी घरी आलं म्हणजे असं एवढे व्हीआयपी. आणि आमच्यासाठी सेलिब्रिटी जास्त कमी नव्हत्या, सेलिब्रिटीपेक्षा जास्तच होतं.
आम्ही सुद्धा तुमच्यातलेच एक आहोत आणि तुम्ही सगळे आपलेच लोक आहात, फॅमिली आहे नांदेड एक पूर्णच्या पूर्ण.
आमच्यासाठी तुम्ही सेलिब्रिटीज आहोत.
थँक्यू सो मच.
भारी वाटलं, सगळ्यांना खूप आनंद झाला.
केक आवडला का?
हा, केक तर खूप आवडला.
अच्छा अच्छा.
आणि तिथला प्रोग्राम पण एकदम मस्त झाला, सगळे प्रोग्राम डान्स गाणे.
ओके,
एकदम मस्त मजा केली. आणि परत आरजे अभिनेते यावर्षी फर्स्ट आले होते.
येस, पहिल्यांदा भेट झाली.
हा, सर्वजण ते रितेश सर,
येस,
अजून दुसरे सर, सर्वजण आलो होतो. तुम्ही खूप छान वाटलं.
जितकं छान लिसनर्सला वाटलं, जे ज्यांनी सगळ्यांनी प्रोग्राम अटेंड केला त्यांना वाटलं, तितकंच भारी, रादर त्यापेक्षा जास्त भारी मला वाटलंय सगळ्यांशी भेटून. तुम्हाला कालचा प्रोग्राम कसा वाटला, ज्यांनी अटेंड केला असेल त्यांनी, आणि रेड एफ एमबद्दल अजून तुम्हाला काय काय सांगायचंय? हा अॅनिव्हर्सरीचा हा जो काही फीवर आहे ना तो कंटिन्यू करतोय आपण आजही. सो सांगा कसं वाटलंय तुम्हाला, जल्दी से कॉल कीजिए 9607007935 पर. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम पर बातें हमारी चल रही हैं. स्टे ट्यून्ड एंड बजाते रहो.